गुड इवनिंग, मी अर्चना बोलते ब्रांच पे स्कीम वरून. मॅम तुमची एन्क्वायरी होती आमच्याकडे फ्लॅट साठी, तर तुमची काही रिक्वायरमेंट आहे का? ओके, काय नाव आहे कळू शकेल का साधारण? नाव काय आहे, कोणाशी बोलणं झालं होतं, विशाल का? विशाल का? बर ठीक आहे. पण काय म्हणजे मॅम, मला जस्ट सांगू शकता का की 2 BHK 1 BHK? ओके ठीक आहे ठीक आहे, चालेल. थँक्यू.